भाग 16 येशु ने दुख सहन करा मत्तयाना 27वा अध्याय 11 ते 21 वचन येशु ने खूप काही चमत्कार करा आणि त्या चमत्कारनीमुळे लोकशी त्या गोष्टीसावर विश्वास ठेवा आणि त्यांना अनुभव करा. काही लोक त्यांना मदत करणार. येशू देवने लोकशी बरोबर चालला देवना शिक्षण दिदा. येशू देवना प्रेम देखावण्यासाठी लोकसालाली चालना आणि त्यासना हृदय कठीण हा तेशी देवर विश्वास ठेवा नाही अशा लोकसाला असा देवर विश्वास ठेवणार नाहा आणि त्या देवला त्याशी नकार करा. देवना नियम पाळा नाही कारण त्या पापी होतात. त्या शब्दनीमुळे त्या खोटा बोलणार आणि येशूला धरी दिदा आणि शिपाईशी त्याला फटका मारा. त्यांनी डोकावर काटासा मुगुट घाला आणि त्यांनी ठट्टा करी. येशू म शक्ती होती की ती लोकसाला नाश करी टाकता पण येशूला तशा काहीच कराना नव्हता. येशूला माहीत होता की सर्व योजना देवनी हा.